chinimandi.com पॉडकास्ट। मजुरांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत व लवकरात लवकर त्या सोडवल्या जातील। आमदार अमित कुमार, लॉकडाऊनमुळे साखर विक्री ठप झालेली आहे, ज्यामुळे साखर कारखाने अडचणीत आहेत। अशा मध्येच साखर कारखान्याने कार्यरत मजुरांचे धरणे प्रदर्शनही शनिवारी सुरू राहिले। संपाच्या पाचव्या दिवशी वर्कर्स युनियनची स्थानिक आमदार अमित कुमार टुन्ना यांनी भेट घेतली। आमदारांनी मजुरांच्या समस्या जाणून घेतल्या आणि लवकरात लवकर याबाबत साखर कारखान्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले। साखर कारखान्याच्या मजुरांनी आपली विरोधी भूमिकेची माहिती सरकारच्या सर्व मोठ्या पदाधिकाऱ्यांना दिली। या दरम्यान 32 दिवस झाल्यानंतरही मजुरांना हक्क मिळाला नाही। साखर कारखाना मजूर सभेचे नेते अवध झा आणि महासचिव अशोक सिंग यांनी सांगितले की सरकारच्या चुकीच्या नीतीमुळे साखर कारखाना आर्थिक संकटात सापडलाय। मजूर सभेचे अध्यक्ष रामबाबू राय यांनी सांगितले की मजुरांवर जर खोटी केस चालवली गेली तर कारखाना अधिकाऱ्यांवरही खोटा दावा केला जाईल। या धरणे आंदोलनात मनोज कुमार सिंग, रामबाबू राय, अशोक कुमार सिंग, नंदलाल ठाकूर, भारत सहा, अरुण कुमार सिंग यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते।